नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. देशभरांत आयज पारंपारीक उत्साह आनी उमेदीन दिवाळी मनयतात. वायटाचेर बऱ्याचो विजय दर्शोवपी ही परब घरां, देवळां आनी हेर भौशीक सुवातींनी रोशणाय करून मनयतात. ह्या निमतान लोक संपत्तीची देवी लक्ष्मीची पुजा करतात. विंगड विंगड शारांतले रस्ते आनी बाजारपेठो रंगीबेरंगी दिवे आनी फुलांनी सजयल्यात. काल रातीं गोंयांत पुराय सुवातांनी नरकासूर प्रतिमा उब्यो केल्ल्यो आनी सर्ती जाल्यो. फांतोडेर श्रीकृष्णाच्या हातांतल्यान प्रतिकात्मक वध म्हणजे प्रतिमा जाळ या उपरांत न्हांव धुवन देवळांत देवदर्शन करून गोड फोव, चणे, उसळ, आंबाड्याचे सांसव बिखावन एकमेकांक शुभेच्छा दिवन गोंयकारांनी दिवाळी मनयली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळी निमतान देशवासियांक शुभेच्छा दिल्यात. ऑपरेशन सिंदुरा वेळार तिनूय संरक्षण दळांमधल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्करची पडली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संवसारातले कितलेशे देश भारताकडच्यान आता शस्त्रां घेवपाक सोदतात अशें तांणी सांगले.
भारतीय वायुसेना द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल ने, भारतीय सेना की जांबाजी ने, तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था.
गोवा आनी कारवारच्या दर्यादेगेवेल्या INS विक्रांत हांगच्या नौदळाच्या कर्मचाऱ्या वांगडा ते दिवाळी मनयताले. मोदी हांणी म्हळें की INS विक्रांत हे आत्मनिर्भर भारत आनी मेड इन इंडियाचें एक उत्तुंग प्रतीक आसा. सरकारान प्रत्येक जोखीम सुदारणेंत, प्रत्येक सुदारणा लवचिकतेंत आनी प्रत्येक लवचिकतेक क्रांतींत रुपांतरीत केलां हाचेर तांणी भर दिलो. मोदी हांणी म्हळें की आयचो दीस अद्भूत आसा, कारण एका वटेन दर्या आसा आनी दुसऱ्या वटेन भारत मातीच्या शूर सैनिकांची ताकद. दर्याच्या उदकार सूर्याच्या किरणाचो प्रकाश शूर सैनिकांनी लायिल्ल्या दिवाळीच्या दिव्यासारखो आसा अशें तांणी
म्हळें. और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है. अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं. भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है.
प्रधानमंत्री मोदी ने नागरिकांक स्वदेशी उत्पादना खरेदी करून उत्सवाचो हंगाम मनोवपाचे आनी 140 कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम मनोवपाचे आवाहन केला. मोदींनी नागरिकांक उत्सवाच्या काळात खरेदी केल्ल्यो वस्तू सोशल मिडियाचेर शेअर करपाचे आवाहन केला. तांणी म्हळां की हाका लागून हेरांकूय अशेंच करपाची प्रेरणा मेळटली. एका पोस्टाक जाप दितना मोदींनी भारतात केल्ली उत्पादनां खरेदी करपाच्या गरजेचेर भर दिला आनी घोषणा केली की गर्व से कहो ये स्वदेशी है. थळावे उद्देग आनी कारागिरांक चालना दिवपाक, स्वावलंबन आनी आर्थिक सक्षमीकरणाचो संदेश बळकट करपाक देशभरात सुरू आशिल्ल्या चळवळी मजगती प्रधानमंत्र्यांचे हे आवाहन आसा. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज आनंद विहार रेल्वे स्थानकाची अचानक पळोवणी केली आनी सणासुदीच्या काळात प्रवाशांची सुरक्षितता आनी सुविधा सुनिश्चित करपाक ही भेट आशिल्ली. पत्रकारांकडे उलयतना वैष्णव हांणी म्हळें की सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करपाक विशेष वेवस्था केल्या. वैष्णव हांणी लोकांक रेल्वेच्या कामकाजा संबंधीत दिशाभूल करपी व्हिडिओ प्रसारित करपाचे आनी अशें शेअर करचें न्हय अशें आवाहन केलां, कारण ते प्रवाशां मदीं गोंधळ निर्माण करतात. तांणी सांगले की सोशल मिडियाचेर रेल्वे बद्दल फटीचे व्हिडिओ प्रसारित करप्यांचेर कडक कारवाय सुरू केल्या.
पूरे देश भर में जो बहुत बड़े सेंटर्स हैं जहां पे एक साथ सडन पैसेंजर्स का सर्ज आता है, चाहे वो साउथ में हो, वेस्ट में हो, सब जगह बहुत बड़ी मात्रा में व्यवस्था की गई है. और मैं रिक्वेस्ट करूंगा सभी सिविल सोसाइटी के मेंबर्स से भी कि ऐसे में जो बीच बीच में भ्रामक वीडियो और पुराने वीडियो को चलाकर लोगों में एक भ्रम की स्थिति पैदा करने की कोशिश करते हैं, वैसा न करें.
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी वाडट्या सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपाक भारतीय सैन्याच्या पुराय तयारेची पुष्टी केल्या आनी स्वतःच्या पयली सेवा या मुख्य नितीमत्तेचें आवाहन केलां. जनरल द्विवेदी हांणी मध्यवर्ती क्षेत्रांतल्या अग्रेसर चौकांक भेट दिवन तांच्या कार्यपद्दतीचें मुल्यांकन केलें, सैन्याक प्रेरीत केलें आनी धोरणात्मक दृश्ट्या म्हत्वाच्या भूभागांत नागरी लष्करी संबंध मजबूत केले. बॅडमिंटनांत भारतीय शटलर तन्वी शर्माक ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपांत चलयांच्या एकोडीच्या अंतीम फेरयेंत उपविजेतेपदाचेर समाधान मानचें पडलें. थायलंडाच्या दुसऱ्या मानांकीत अन्यपत फिचित पिचसाक हांणी 7-15, 12-15 अशा सेटांनी ताका हारायले. भारतीय हवामानशास्त्र विभागान आज केरळ, तामिळनाडू आनी कर्नाटकातल्या कांय सुवातींनी घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचो अदमास दिला. मुखावेल्या 2 दिसांत माही, पुदुचेरी, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, करायकर हांगा अशीच परिस्थिती उरतली, तर ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, कोकण, गोवा, महाराष्ट्रा, मराठवाडा आनी नागालँड तशेंच तेलंगणाच्या कांय भागांत आयज विजासयत वादळाचो अंदाज दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.